स्तोत्रसंहिता अध्याय 16. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे. मी परमेश्वरास म्हणालो, हे परमेश्वरा, तू माझा प्रभू आहेस. माझ्यामध्ये असलेला चांगुलपणा तुझ्याशिवाय काहीच नाही. पृथ्वीवर जे पवित्र संत आहेत ते थोरजण आहेत, त्यांच्यामध्ये माझा सर्व आनंद आहे. जे दुसऱ्या देवाला शोधतात त्यांची दुःखी वाढवली जातील. त्यांच्या देवाला मी रक्ताचे पेयरपणे ओतणार नाही किंवा त्यांचे नाव सुद्धा आपल्या होटाने घेणार नाही. परमेश्वरा, तू माझा निवडलेला भाग आणि माझा प्याला आहे. माझा वाटा तूच धरून ठेवतोस. माझ्याकरता सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत. खचित माझे वतन सुंदर आहे. मी परमेश्वराची स्तुती करतो, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे. रात्रीच्या वेळी माझे मन मला शिकवते. मी परमेश्वरास नेहमी माझ्या समोर ठेवतो, म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधी ढळणार नाही. त्यामुळे माझे हृदय आनंदी आहे, माझे मन त्यास उंच करते. खचित माझा देह सुद्धा सुरक्षित राहतो, कारण तू माझ्या जीवाला मृत्यूलोकात राहू देणार नाही. ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस. तू मला जीवनाचा मार्ग शिकवला. तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे. तुझ्या उजव्या हातात सुख सर्व काळ आहेत.